जाऊं कितें सांगूंक सोदता तें बारीक नियाळात भितर आवय बापायचो मोग भुरग्याच्या काळजान मोगाची जोर भुरगीं सदांच बोरीं जावंक पातात आवयन बापायन बोरी देखतीत तर थोडीं भुरगीं आवय बापायच्या काळजार घालतात फातर भुरग्यां जल्मात हाडलें म्हूण जायना तांकां देख दिवंक जायी बोरी देखीचो पयलो पावंडो भुरग्यांक घेवन तीर्थ करी थोडे दाडला कांयच पडोंक ना भुरग्यांचें चिंतूंक ना मात तरी बापूय बारार पिता घरांत पावना करूंक या मोरी पादरीन सांगलो सेरमां पादरीची ती उतरां आयकतत कोंतीन पडलो यां ते गांवांत एक इस्कॉल आसलेले भुरगे खूंय मारून दा भुरगीं भुरी हुशार आसली पूण दीस इसली मोसा भुरग्यांची ती हुशार काय पळोवन टिचर भुरग्यांक कॉम्पिटिशन दोता बरें एक चीत पिता रुंदा गोयात म्हुणोन सांगता पितालें चीत अशें यासंग जाय टिचर भुरग्यांक कंडिशन घालता चित्राक पयतो तुमच्या पांयचो उगडास येवंक जाय म्हणटा भुरग्यान सान फ्लावर चीत पितारून टिचरीक दाखयलें ते चित्राचो टिचरीक सोदभोत मेवतोच वेरी गूड म्हूण बसयलें दुसऱ्यान काळीच पितालेलें पळोवन टिचरीचें आंग तें शिशिल्लें हे काळजा बरी पायचें काळीज नितळ भुरग्यान टिचरीक सांगलें तिसऱ्यान चीत पितालेलें पळोवन भाव वाडत गेलो टिचेरीचो भुरग्या तायमी चातूर सांगले रूपकार म्हूण सोऱ्या बाटले तो चिंतपी तारू कासा एक कारण भुरगी भायर मान उबयना कोणाचो सोऱ्या बाटलेचें चीत पयतो दुगडास म्हाका येता म्हज्या पांयचो आदल्याची ती म्हुणी खूंय करी मुखार तशें फाटल्यान वेता जोत मांडपान कितें वायट केल्यार लोक भुरग्यांक दाखयता बोर बेबती कायन केदना चलचें न्हय बरे रस्त्यान चलोन उलयसो मांयपांय बोरी आसल्या भुरग्याचेर केदनाच पळोवना वायट कोत मांयपांय बोरी आसल्या भुरग्याचेर केदनाच पळोवना वायट कोत